श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायातील 54व्या श्लोकावर निरूपण सुरू आहे। त्या 54व्या अध्यायाचा बहुतेक भाग आपण घेऊन घेतलेला आहे आणि फार सुंदर असा श्लोक होता। तसेही आता उरलेले जे 18-20 श्लोक जेवढे काही उरलेले आहेत, तर ते सर्व श्लोक फारच महत्त्वाचे श्लोक आहे। गीतेतील महत्त्वाचे श्लोक तर आहेच, पण माऊलीचं त्यावरील निरूपणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे। म्हणून आपण या श्लोकावरील निरूपण हे हळुवारपणे घेतो आहे आणि खूप चांगलं समजून आपल्याला पुढे जायचं आहे। कारण गीता ज्ञान आणि ज्ञानेश्वरी ज्ञान हे जे ज्ञान आहे त्याचा मूळ पाया आणि पायावर उभारलेली इमारत, आणि या इमारतीचा आता हा शेवटचा कळसाचा भाग आहे। त्यामुळे जितका सुंदर आपल्याला कळस पाहता येईल, कळसाचं सौंदर्य जितका आपल्याला छान पाहता येईल, तितकं आपल्याला समाधान वाटणार आहे। तर 54वा श्लोक ज्याच्यामध्ये ब्रह्मभावयोग्यतेच्या स्थितीची चर्चा आली होती, ते ब्रह्मभावयोग्यता पुरुषु तो मग पंडूस होता। असा ब्रह्मभावयोग्यता प्राप्त झालेला पुरुष ज्यावेळी ही प्राप्त होण्याची अवस्था इथे अगदी शेवटली जी लाईन असते त्याची, आता एकदम पोचणार आहे आपण त्या अवस्थेत, तर त्यावेळी तो आत्मबोध प्रशस्ती पदावर पोचतो। ते ब्रह्मभावयोग्यता पुरुषु तो मग पंडूस होता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे। आत्मबोध प्रशस्ती म्हणजे आत्मबोध प्रसन्नता, आणि त्या आत्मबोध प्रसन्नतेच्या पदावर तो जाऊन बसतो। प्रसन्नता, आनंद, खुशी आणि सुख या चार गोष्टींमधला भेद मागे सांगितला होता, तो सर्वांच्या मनात ठसला असेल। आज 54व्या श्लोकाचा शेवटला भाग घेऊन आणखीन 54व्या श्लोकाला विस्तृत समजून घेऊया। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। एवं घेऊनी अज्ञानाते माझी भक्ती जे हे वर्ते, ते दावी मज दृष्ट्या ते दृश्य करुणी। येथे मुखची दिसे मुखे या बोला काही न चुके, परी दुजे पण हे लटीके आरिसा करी। दिठी चंद्रची घे साचे परी ये तुले हे तिमिराचे, जे एकची असे तयाचे दोनी दावी। तैसा सर्वत्र मीची मिया घे पतसे भक्तीया, परी दृश्यत्वे हे वाया अज्ञानवसे। ते अज्ञान आता फिटले माझे दृष्टत्व मज भेटले, निज बिंबी एक वटले प्रतिबिंब जैसे। याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून ही माझी भक्ती व्यवहार करू लागली की ती भक्ती मला दृष्ट्याला दृश्य करून दाखविते। काय करते ती? अज्ञानाचा अंगीकार करते। अज्ञानाचा अंगीकार करून मग असा व्यवहार करू लागते की मग त्या दृष्ट्यालाच दृश्य करून दाखवते। आरशामध्ये पाहिले तर मुखाच्या योगाने त्या मुखाला मुखच दिसते, नाही का? तोंडाने तोंडच दिसते, डोळ्याने डोळेच दिसतात. तर डोळ्याद्वारे जरी आपण ते प्रतिबिंब पाहत असू तरी मुखाला मुखच दिसते, शरीराला शरीरच दिसते. या म्हणण्यामध्ये काही चूक आहे का? तर या म्हणण्यात तर काही चूक नाही, परंतु प्रतिबिंब रूपाने मिथ्या भासणारा जो दुसरेपणा तो कोण तयार करतो? तो आरसा तयार करतो. वास्तविक आपण दुसरा आहो का? आपण फक्त आपणच आहोत. आरशामध्ये आहे ते फक्त प्रतिबिंब आहे. तर तिथे जो दुसरेपणाचा भास निर्माण केला तो आरशाने केला. दृष्टी खरोखर चंद्रालाच पाहते, परंतु तिमीर एवढे मात्र करते की एकच असलेल्या चंद्राला दोन करून दाखवते. त्याप्रमाणे सर्वत्र मीच माझ्याकडून भक्तीच्या योगाने आकलन केला जातो. म्हणजे आकलन करणाराही तोच असतो आणि ज्याचे आकलन होत आहे तोही तोच असतो. परंतु दृश्यत्व हे खोटे आहे आणि ते अज्ञानाला वश असल्यामुळे आहे. आरसा इथे अज्ञानाचं रिप्रेझेंट करत आहे. आरसा अज्ञानाचं रिप्रेझेंटेशन करत आहे. आता ते अज्ञान नाहीसे झाले आणि जसे प्रतिबिंब आपल्या बिंबात मिळाले तसे माझे दृष्टत्व मला भेटले. म्हणजे आरसा जर तिथून हलवला तर मग आपण वेगळे झालो का? किंवा आपण आरशापासून आपण स्वतः लांब झालो तर जो दुसरा आरशा दिसत होता तो कुठे काही फिरायला गेला का? तर नाही, तोच आभास होता, ते अज्ञान होते. आता तिथे आपल्या शरीरासंबंधीचे अज्ञान संपूर्ण नष्ट झाल्यामुळे आपणच आपणामध्ये एकवटलो. पई जेव्हाही असे किडाळ तेव्हाही सोनेची अढळ परी ते गेलिया केवळ उरे जैसे आगा पूर्णिमे आधिकाई चंद्रू सावयवूची नाही परीतिये दिवशी भेटे पाही पूर्णता तया तैसा मीची ज्ञान द्वारे दिसे परी हस्तांतरे मग दृष्टुत्वी ते सरे मियाची मी लाभे मनोणी दृश्यपथा ती तू माझा पार्था भक्तियोगू सव्यथा म्हणीत लागा. जेव्हा हिणकस धातू सोन्यात मिसळलेली असते तेव्हाही निश्चयाने सोने हे सोनेच असते. आपण जी त्याच्यामध्ये इम्प्युरिटी मिळवतो, तांबं मिळवतो किंवा चांदी मिळवतो, तर ते जे आपण मिळवलं ती इम्प्युरिटी झाली, तो हिणकसपणा झाला. पण हिणकस जनापणा जरी त्यात मिळवला तरी त्यातला जो सोन्याचा अंश आहे तो तर सोनेच आहे ना. परंतु ती जी हिणकस धातू निघाली जरा तिला काढून टाकलं तर मग काय उरते? प्युअर सोनंच उरते. अरे अर्जुना, पौर्णिमेच्या आधी चंद्र सावयवच नाही का? ज्यावेळी आपल्याला चंद्राच्या कला दिसतात किंवा कोर दिसते चंद्राची, त्यावेळी चंद्र अपूर्ण असतो का? त्यावेळीही सुद्धा चंद्र पूर्णच असतो, फक्त त्याची कला तेवढा भाग चमकत असतो म्हणून तो आपल्याला वाटते की तेवढीच त्याची कला आहे. पण वस्तुतः चंद्र तर आपल्या ठिकाणी पूर्णच आहे ना, तो सावयवच आहे. परंतु पौर्णिमेच्या दिवशी त्याला पूर्णता भेटते कारण सगळ्या कला आपल्याला डोळ्याने दिसू लागतात. तसा मीच अन्यथा ज्ञानाच्या द्वाराने दिसतो, विपरीत ज्ञानाने हा मीच दिसतो. मग कुठे शंकरासारखा दिसतो, कुठे विष्णूसारखा दिसतो, कुठे ब्रह्मासारखा दिसतो, कुठे दुर्गादेवीसारखा दिसतो, कुठे हनुमंतासारखा दिसतो, कुठे रामचंद्र दिसतो, कधी विठ्ठलासारखा दिसतो. तर हे अन्यथा ज्ञानाने दिसतो, पण सर्वत्र मीच दिसतो, परंतु अन्य दृश्य रूपाने दिसतो. मग ज्ञान प्राप्त झाले की मग त्या ज्ञानाने दृश्याचा निराश होऊ लागतो, आणि तो ज्ञानाने दृश्याचा निराश झाला म्हणजे मग हे भिन्न भिन्न रूपाने दिसणारे जे दृश्य होते ते एक दृष्टेपणामध्ये नाहीसे होते, आणि मग असं माहीत पडते की ब्रह्माही तोच, विष्णूही तोच, शंकरही तोच, विठ्ठलही तोच, रामही तोच, कृष्णही तोच, दुर्गादेवी पण ते सगळं काही एक 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 दृष्टेपणामध्ये सगळं काही नाहीसं होते, आणि मग मी मलाच स्वतः प्राप्त करून घेतो. अर्जुना, माझा हा चौथा भक्तियोग हा दृश्यरूप मार्गाच्या पलीकडला आहे असे मी म्हटले. म्हणजे हा जो भक्तियोग आहे, भक्तियोग कसा, सर्वांच्या ठाई मला पाहणे, सर्वांच्या ठाई मला पाहणे हा जो माझा भक्तियोग आहे. ममता संपली की मग समता उरते, तर त्या समत्वामुळे जे दिसून पडते असा जो भक्तियोग आहे, माझी जी चौथी भक्ती आहे ती भक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर मग ह्या ज्या स्टेप्स सांगितल्या आहे या स्टेप्सनी आपल्याला चालावं लागेल, आणि हळूहळू हळूहळू करत आपण अगदी त्या भक्ती मार्गात दंग होऊन आपल्याला सगळं काही एक परमात्माचं आहे असं दिसू लागते. हा 54वा श्लोक ज्ञानेश्वरीतला 18व्या अध्यायाचा खूप महत्त्वाचा श्लोक, आणि यापुढची सुद्धा सर्वच श्लोक एकापाठी एक खूप महत्त्वाचे येणार आहे. आणि या श्लोकामध्ये ज्या स्थितीबद्दल वर्णन केलं ती स्थिती आत्मबोध प्रशस्तीची स्थिती आहे, आणि या स्थितीचं वर्णन माऊली करू शकली, इतर कोणाला हे करणे शक्य नाही, कारण या स्थितीमध्ये गेलेला तो परत येत नाही. दृश्य दृष्टा, दृश्यासापेक्ष दृष्टा, दृश्यही हरवतं दृष्टाही हरवते. ध्यान ध्यान ध्येय ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे सगळं काही हरपून जाते, अशी जी उच्च अवस्था माऊलींनी आपल्याला एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. आत्मबोध प्रशस्ती ही तिये दशेची ख्याती, या उच्च अवस्थेची ख्याती कशी आहे तर ती आत्मबोध प्रशस्ती, प्रशस्ती म्हणजे प्रसन्नता, आत्मबोध प्रसन्नता प्राप्त झाली. आता त्या दिवशी सांगितलं की प्रसन्नता म्हणजे ही प्रोसेस आहे आणि आनंद हा त्याचं शेवटलं फळ आहे. प्रसन्न चित्त जेव्हा माणूस असतो तेव्हा त्यातला आउटकम सगळ्या शेवटलं जे फळ असते ते आनंद असतो. त्याचप्रमाणे जेव्हा तो सुखी असतो तर त्याचं शेवटलं फळ असते खुशी, सुखी आणि खुशी. आणि इकडे प्रसन्नता आणि आनंद, आता प्रसन्नता आनंद यांचा संबंध आत्म्याशी आणि सुख आणि खुशी याचा संबंध आपल्या शरीराशी आहे. म्हणून शरीराला होणारी खुशी आणि आत्म्याला होणारा आनंद हे दोन्ही वेगवेगळे आहे. अशी ही आत्मबोध प्रसन्नतेची अवस्था, आत्मबोध प्रसन्नता, आणि मग त्यातून निर्माण होणारी, त्यातून काय निर्माण होतं, आत्मानंद, त्या आत्म्याला आनंद होतो. ही ती दशेची ख्याती ती भोगी तसे महामती योग्योतोगा, असा योग्य पुरुष तोच हे आनंदाची स्थिती अनुभवू शकतो, ऐऱ्या गैऱ्याला हे मिळू शकत नाही. तेव्हा आत्मत्वे शोचावे, काही पावावया कामावे, हे सरले समभावे भरिते तया. तर तेव्हा काय करावे, अमुक एक वस्तू माझी आहे म्हणून तिच्याकरता शोक करावा, माझा जवळचा कोणी मेला म्हणून मी शोक करत बसावं, आणि परका मेला म्हणून नुसतीच खोटे खोटे त्याची स्तुती करावी, खोटा खोटा डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर विसरून जायचं. तर आपलाही आपला नाही, परकाही आपला नाही, आपण फक्त तेवढे आपले आहोत. बायकोही आपली नाही, पोरगाही आपला नाही, आपण फक्त तेवढे स्वतःचे स्वतः आहोत, कारण आपण स्वतः एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहोत. किंवा काही प्राप्त होण्याकरता इच्छा करावी, हे मला अमुक गोष्ट प्राप्त झाली पाहिजे, माझा हा असा नवस आहे, या सगळ्या गोष्टीच्या पल्ल्याआड तो गेलेला असतो. अशा पुरुषाला ऐक्य भावाची भरती येते, त्याच्या ठिकाणी ऐक्य भाव जागृत होतो, आणि अशी जी अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेमध्येच मग तो मोक्षाच्या मार्गावर चालला तयार होतो, त्या मार्गावर चालण्यासाठी तो उभा होतो. देवी उठतिया आत्मप्रथा, हे भूत भेद व्यवस्था, मोडीत मोडीत पार्था वास पाहतो. आणि मग तो त्या आत्मप्रशस्तीमुळे, त्या आत्मप्रथेमध्ये किंवा आत्मप्रकाशामुळे जागृत झालेला, आणि म्हणून तो भूत भेद व्यवस्थेला काही मान देत नसतो. भूत भेद व्यवस्था म्हणजे माणूस हा मानव माणसापासून निराळा आहे, हा प्राणी माणसापासून निराळा आहे, हा ब्राह्मण आहे, हा क्षत्रिय आहे, हा शूद्र आहे, हा वैश्य आहे, हा मुस्लिम आहे, हा हिंदू आहे, हा बौद्ध आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी संपलेल्या असतात. भूत भेद व्यवस्था ही संपलेली असते आणि म्हणून मोडीत मोडीत पार्था वास पाहतो, आणि म्हणून या सर्व गोष्टींच्या पल्ल्याड तो जाऊ लागतो. आणि अशी उच्च अवस्था प्राप्त झाल्यामुळे तो माझी श्रेष्ठ अशी चौथी भक्ती प्राप्त करून घेतो. कारण त्याला तैसा मी एक वाचुनी काही, माझ्या एका वाचून त्याला दुसरं काही नको असते. तैसा मी एक वाचुनी काही, तया तयाही सकट नाही. म्हणजे स्वतःलाही तो म्हणतो की मीही मी नाही, बरं का, मीही जे काही आहे त्या पूर्ण चैतन्याचाच एक भाग आहे, त्या परमतत्वाचाच मी एक हिस्सा आहे. हे चौथी भक्ती पाही माझी तो लाहे, अशी जी माझी उत्कृष्ट चौथी भक्ती आहे. ज्या चार भक्ती सांगितल्या आहे, कोणत्या कोणत्या, आर्त जिज्ञासू, नाही का, तिसरा अर्थार्थी आणि चौथा श्रेष्ठ भक्त. ईर आर्तू जिज्ञासू अर्थार्थी, हे तीन प्रकार झाले. हे पहिली ना सरती पै माझी सहजस्थिती भक्ती नावे. पहिली म्हणा, दुसरी म्हणा, तिसरी म्हणा, चौथी म्हणा, ह्या एक दोन तीन चार मोजण्यालाही काही कारण नाही, याची सुद्धा काही मोजदाद नाही. आणि अशी मोजदाद नसताना माझी जी श्रेष्ठ भक्ती आहे ती त्याला प्राप्त होते. मग त्याला कोणापासून काहीच प्राप्त करून घ्यायचं नसते, कोणाशी काही घेणं देणं नसते. आनंदी आनंद सर्वत्र त्याला आनंद दिसतो, आणि म्हणून तो आकाशासोबत बोलू शकतो, म्हणून तो गजानन महाराज होतो, म्हणून तो रामकृष्ण परमहंस होतो, म्हणून तो शिर्डीचा साईबाबा होतो, म्हणून तो रमण महर्षी होतो. अशी त्याची दिव्य अवस्था त्याला प्राप्त झालेली असते, कारण त्या परमात्म्याचं परमचैतन्य त्याच्यातून आरपार वाहत असते. लोकांना कळत नाही त्याची भाषा, कारण तो ह्या भाषेत बोलतच नाही. जी भाषा आपल्याला कळती त्या भाषेची त्याचा संबंध राहिलेला नसतो, हे तर साधे शब्द आहेत. माऊली अनुभवामृतामध्ये सांगतात की एका अवस्थेमध्ये त्या शब्दांचंही खंडन करायचं आहे, त्या ज्ञानाचंही खंडन करायचं आहे, अज्ञानाचंही खंडन करायचं आहे, वाणीचंही खंडन करायचं आहे. म्हणजे जी उच्च अवस्था आहे ती शब्दाने बोलून दाखवता येत नाही, वाणीने उच्चारता येत नाही, ज्ञानाने एक्सप्लेन करता येत नाही, अज्ञानाचे थर कट केल्यामुळे ते प्राप्त होत नाही, या सर्व गोष्टी तिथे नाहीच नाही. या सर्व नुसत्या फॉर्मॅलिटीज आहे. आणि ते जे उत्तम अवस्था आहे ती श्रेष्ठ अवस्था, ती श्रेष्ठ भक्तीच आहे. सम सर्वेषु भूतेषु, हे एक लक्षण आहे बरं, सम सर्वेषु भूतेषु. नुसतं एवढ्याने ती चौथी भक्ती एक्सप्लेन होत नाही, पण हे सगळ्यात मोठं लक्षण काय आहे, सर्व भूतांच्या ठाई समत्व. ममत्व नाही, समत्व. मदभक्ती लभते पराम, अशाला माझी ती श्रेष्ठ चौथी भक्ती प्राप्त होते. आता ही चौथी भक्ती माऊलीने जसं सांगितलं आहे या श्लोकामध्ये सुद्धा आलं आहे, सम सर्वेषु भूतेषु, म्हणजे ते इथे राहूनच प्राप्त करून घ्यायची आहे. या संसारामध्ये तुम्ही पळून हिमालयात गेलात, तिथे सर्वेषु भूतेषुचा काय संबंध आहे, तिथे तर तुम्ही नुसता एकताच आहात, तिथे तर काहीच नाही आहे. त्या बर्फामध्ये तिथे तर झाडंसुद्धा नाही आहेत, वनस्पतीसुद्धा नाही आहे, नुसता बर्फच आहे, गुफा आहे, मग तिथे सर्वेषु भूतेषु कुठून होणार, आणि कोणाच्या प्रती तुम्ही समत्व दाखवणार. तर या यार्डस्टिकवर स्वतःला इव्हॅल्युएट करायचं असेल, स्वतःचं मूल्यांकन करायचं असेल, परीक्षा करायची असेल, तर ते या संसारात राहूनच शक्य आहे. गजानन महाराजाच्या अवतीभोवती माणसंच होती ना, कुत्री होती, गाई होत्या, माकडं होती. शिर्डी साहेबांच्या अवतीभोवती लोकच होती ना, त्यांचा दरबार लागायचा. रामकृष्ण परमहंसाच्या ठिकाणी सर्व लोकांचे येणं जाणं होतं. त्यात हिंदू होते, मुस्लिम होते, सर्वच होते. महर्षी जे होते आपले, त्या महर्षींनाही असंच होतं. तिथे त्यांना भेटायला रमण महर्षी म्हणतात त्यांना, भगवान रमण महर्षी. तामिळनाडूमध्ये मागे सुद्धा चर्चा आपण केली होती. थिरुवन्नमलाई म्हणून एक स्थळ आहे, जिल्हा आहे थिरुवन्नमलाई. त्या जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्टच्या हेडक्वार्टरवरतीच एक मलई पर्वत आहे आणि तिथे त्या पर्वतावर त्यांनी तपस्या केली होती. तिथे माणसं त्यांना सुरुवातीला भेटायची नाही, लहानसा पोरगा होता. त्या थिरुवन्नमलाईचं जे मुख्य देऊळ होतं तिथे तो तपस्या करायचा एका गुहेत. लोक यायचे, वेड्यात काढायचे, पण पोरगा तरुण, तीक्ष्ण डोळ्याचा, तेज चेहऱ्यावरती असलेला, सावळा असा तो मुलगा होता. अंगावर माशा बसायच्या तरी त्याला खबर नसायची, भुंगे बसायचे काही खबर नसायची, कोणावर कधी रागवायचा नाही, सदा आनंदी. जेवला की कितीतरी दिवस उपाशी आहे कोणाला खबर नसायची. आणि मग जेव्हा लोकांना कळलं की अरे हा तर महर्षी आहे, आणि मग त्याला महर्षी पदवी मिळाल्यानंतर त्याला भगवान म्हणायचे, म्हणून आताही त्यांना भगवान रमण महर्षीचा आश्रम म्हणतात. त्यांच्या समाधीस्थळावर कधी तुम्हाला जायचा योग येईल तर तिथे अवश्य जा आणि तिथे वेळात वेळ काढून ध्यान करा. तिथे ध्यान करण्यासाठी वेगळी खोली आहे, तुम्हाला जाणवेल ते चैतन्य. आणि ते रमण महर्षी त्यांच्यात अवतीभोवती सगळेच यायचे ना, गायी यायच्या त्यांच्या भेटीला, मोर यायचे, अजूनही आहेत, कुत्री यायचीत, अजूनही हे सर्व प्राणी तिथे त्यांच्या समाधीच्या अवतीभोवती दिसतात फिरताना. तर ही सर्वेषु भूतेषु ही जी बुद्धी आहे आणि ही जी माझी भक्ती आहे सर्वेषु भूतेषु, माझी जी चौथी भक्ती, ती या शरीरामध्ये या समाजामध्येच आपण प्राप्त करून घ्यायची आहे. अशा प्रकारे या ज्ञानेश्वरी ग्रंथातील 18व्या अध्यायाचा 54वा श्लोक आज इथे संपतो आणि उद्या आपण 55व्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत. आजचा भाग आपण इथेच थांबवतोय.
कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.